येडूबाईच ध्यानात येत ग रूप आईच येडूबाईच ध्यानात येत ग मला कस तरी होत ग माझ्या अंगात येत ग माझ्या अंगात येत ग माझ्या अंगात येत ग मोकळे सोडून पदराच राहीना भान केस मोकळे सोडून पदराच राहीना भान केस मोकळे सोडून पदराच राहीना भान केस मोकळे सोडून पदराच राहीना भान सना मनाची वाटत नाही ग सना मनाची वाटत नाही ग ज्ञान मातीत जात ग माझ्या अंगात येत ग माझ्या अंगात येत ग माझ्या अंगात येत ग मी जाते दरबारीला यरमाळ्यात येडू सरीला मी जाते दरबारीला यरमाळ्यात येडू सरीला मी जाते दरबारीला यरमाळ्यात येडू सरीला मी जाते दरबारीला माझ्या येडूच येडू सरीच माझ्या येडूच येडू बाईच राज चौकड चालतय ग माझ्या अंगात येत ग माझ्या अंगात येत ग माझ्या अंगात येत ग वाजे हलगी सुर संबळ चाले येडूचा गोंधळ वाजे हलगी सुर संबळ चाले येडूचा गोंधळ वाजे हलगी सुर संबळ चाले येडूचा गोंधळ वाजे हलगी सुर संबळ मन भुलून बेभान होऊन मन भुलून बेभान होऊन कस तालात डोलतय ग माझ्या अंगात येतय ग माझ्या अंगात येतय ग माझ्या अंगात येतय ग गोष्ट महत्वाची माझी येडू लई सत्वाची सांगते गोष्ट महत्वाची माझी येडू लई सत्वाची सांगा ते गोष्ट महत्त्वाची माझी येडू लई सत्वाची सांगा ते गोष्ट महत्त्वाची माझी येडू लई सत्वाची ताला सुरात भावनेच्या भरात ताला सुरात भावनेच्या भरात कुणी उद उद बोलतय ग माझ्या अंगात येतय ग माझ्या अंगात येतय ग माझ्या अंगात येतय ग आईचं येडू बाईचं ध्यानात येतय ग रूप आईचं येडू बाईचं ध्यानात येतय ग मला कसं तरी होतय ग माझ्या अंगात येतय ग माझ्या अंगात येतय ग माझ्या अंगात येतय ग
Mm-hmm.